लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी कविता लाड मेडेकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
तू जिगर नावाची फिल्म लक्ष्मीकांतजींसोबत केली आणि यु नो त्यात अलका कुबल देखील होत्या. मला सांग की त्यावेळेच्या काय आठवणी सांगशील.
मी सांगू का, मी तेच मला आता मी ईशान बद्दल बोलत असताना मला लक्ष्मीकांतचीच आठवण आली होती. काय झालं, त्यावेळेस काम थांबवलं ना ईशान झाल्यानंतर, तर खूप जणांनी असं विचारलं की तू कंटाळत नाहीस, तर लक्ष्मीकांतनी मला फोन केला होता आणि ते मला असं म्हणाले काय गं नाव काय ठेवलंस मुलाचं. तर म्हटलं अजून तो 2 महिन्याचा झाला होता, पण म्हटलं आम्ही 12 उशिरा कारण अजून नाव नाही ठेवलं. त्यातही त्यांनी विनोद केला, म्हणाला हे बघ आता लोकांनी नावं ठेवण्याआधी तू त्याचं नाव ठेव वगैरे. आणि मला ते असं म्हणाले की एक गोष्ट लक्षात ठेव कविता, आता साधारण लोक तुला सांगतील की जवळजवळ रंगभूमी थांबले तू नाहीयेस, तर तसं काहीच होत नसतं. तर तू आत्ता जो ब्रेक घेतलायस तो ब्रेक करेक्ट आहे. तू आत्ता फक्त तुझ्या मुलाकडेच लक्ष दे आणि नंतर तुला वाटेल तेव्हा रंगभूमीकडे वळ. रंगभूमी थांबत नाही आपण नसलो तरी. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे, त्यावेळी तू कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तू करतेस ते करेक्ट आहे. आय थिंक दॅट वॉज द लास्ट टाइम आय स्पोक टू हिम, कारण त्यावेळेस त्यांना खूप बरंही नव्हतं आणि त्याच्यानंतर लगेच काही दिवसांनी कळलं की ते गेलेच. पण ही लक्ष्मीकांत बद्दलची माझी आठवण आहे.
आता मी तुझ्यासोबत एक छोटासा रॅपिड फायर राऊंड खेळणार आहे. सो युअर फेवरेट फूड?
फिश अँड स्वीट्स. आय हॅव अ स्वीट टूथ, म्हणजे मला असं वाटतं की
प्रत्येक जेवल्यानंतर तुला गोड लागतं.
हो लागतं लागतं, काहीतरी काही नाही तर एक चॉकलेटचा तुकडा लागतो, नाही तर गुळ तूप चालतं, पण काहीतरी गोड पाहिजे.
ओके. लकी नंबर
13 बिकॉज दॅट्स माय बर्थडे.
फेवरेट प्लेस टू हँग आउट?
होम.
व्हॉट्स युअर ब्युटी टिप?
स्लीप वेल, ईट वेल. 7 hours ऑफ स्लीप, 8 hours ऑफ स्लीप इज माय ब्युटी टिप, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट.
पर्समध्ये या 4 गोष्टी माझ्या नेहमी असतात.
फोन असतो, घराच्या चाव्या असतात, चॅपस्टिक असतं, बेड टिश्यूज असतात, सॅनिटायझर असतो,
संसार असतो.
हो, संसार आणि इमर्जन्सी काही औषधं लागली तर तीही असतात कायम.
ओके. माझ्या फोनमध्ये हे 3 गाणी आहेत जी माझी फेवरेट गाणी आहेत.
ए जिंदगी गले लगाले, त्यानंतर एक लड़की को देखा तो ऐसा लगा, किंवा रोजा मधली गाणी, अशी मला खूप आवडतात.
एक लहानपणीची ही सवय अजूनही गेली नाहीये?
लहानपणीची ही सवय नीटनेटकेपणाची खूपच. मला रात्री किती उशीर झाला काही झालं तरी मी हँड अँड बॉडी लोशन हाताला लावल्याशिवाय झोपत नाही, हँड अँड फीट लोशन. ती मला लहानपणापासूनची सवय. आणि
तुझ्या आयुष्यातली लाइट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट, म्हणजे जो क्षण तू आयुष्यभर विसरू शकत नाही, तो कुठला?
पहिल्या नाटकाच्या वेळेस डॉक्टर श्रीराम लागूंनी माझी ओळख पु ल देशपांडेंशी करून देणं की ही कविता लाड, तर मला वेन आय थिंक बॅक ओ माय गॉड काय व्हॉट अ मोमेंट दॅट वॉज यार, किती मस्त. सो दॅट इज वन मोमेंट. किंवा द मोमेंट आय मेट अमिताभ बच्चन फॉर एका लग्नाच्या गोष्टीच्या आमच्या प्रयोगाला चीफ गेस्ट म्हणून आले होते, त्यांना भेटले, आमिर खानला भेटले, सचिन तेंडुलकरला भेटलो. सचिन तेंडुलकर मला खूप आवडतो. आय थिंक प्रॉब्ली ही इज द ओनली सेलिब्रिटी ज्यांना मी सांगितलं होतं की मला प्लीज तुमचा ना फोटो आणि ऑटोग्राफ हा तुमचा पाहिजे. सो ते मी घेतला त्यांचा फोटोग्राफ आणि ऑटोग्राफ. सो ते एक. सो देर हॅव बीन व्हेरी नाईस मोमेंट्स. गुलजार साहेबना भेटले, तर देर हॅव बीन लवली मोमेंट्स.
आणि पुलंशी तू काय बोललीस, आठवतं तुला पुलं काय म्हणाले?
हो मला अगदी आठवतं. डॉक्टर काका म्हणाले की हिने ना आयुष्यात पहिल्यांदा नाटकात काम केलंय, तर ते म्हणाले नाही पण बबडू छबडूच्या नाटकात तर केलं असेल ना. तर मी म्हटलं नाही, बबडू छबडूच्या नाटकातही गेलं नाहीस. म्हटलं नाही, मी कधीच कुठल्याच नाटकात नाही, हे पहिलंच नाटक आहे माझं. शाबास शाबास. आय कांट गेट ओव्हर दॅट कॉन्व्हर्सेशन की अरे हो हो बघ ना किती मस्त ना.
सो लकी, आय सो ब्लेस्ड. मला असं वाटतं की आज खूप गोष्टी तुझ्या आयुष्यातल्या कळल्या आणि तुझा प्रवास खूपच इंटरेस्टिंग होता कविता ताई. आय फील की खूप कमी ऍक्ट्रेसेस असतात की जे आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टींबद्दल समाधानी असतात आणि ज्यांना कुठल्याही गोष्टीत वाहून जाणं यु नो जमत नाही किंवा पटत नाही. सो तू त्यातली एक आहेस. पण आजच्या ह्या इंटरव्ह्यू मधली तुला आवडलेली गोष्ट कुठली?
मला सगळ्यात आवडते कुठलाही इंटरव्ह्यू देत असताना की माझ्या समोरचा इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी मला कम्फर्टेबल करणं, तर मी बोलते, नाहीतर मला मग मी आय कॅन जस्ट स्विच ऑफ इन टू अ शेल आणि मी फारच मोजकी मोजकी उत्तरं देऊ शकते. आणि ह्या आय एम क्वाईट केपेबल ऑफ डुईंग दॅट. मी तसं केलं नाही, मी तुम्हाला खूप बोलतं केलंस, मला जवळजवळ तुझ्या एका मैत्रिणीशी गप्पा मारतेय, मजा आली, यू टुक मी बॅक माझ्या लहानपणी, तर मला असं वाटतं दॅट्स अ व्हेरी नाईस
पार्ट ऑफ द इंटरव्ह्यू. हे मला माहित होतं की तू मोजकी उत्तर देऊ शकतेस म्हणून.
या व्हेन आय डिसाइड टू आय कॅन डू दॅट.
पण थँकफुली मला असा एक्सपिरियन्स नाही आला. आय एम ब्लेस्ड. थँक्यू सो मच आणि इट वॉज लवली टॉकिंग टू यू. आणि असंच काम करत राहा, भरभरून प्रेम आम्ही देत राहू तुला.
थँक्यू श्रुती. 93.5 रेड एफएम बजाते रहो.